इस्माईल भाईंनी सांगितलं की आता परमपिता परमात्माचा प्रवेश जो आहे तो माउंट अबू या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मा यांच्या देहामध्ये होत असतो आणि ते जे महावाक्य उच्चारण करतात त्याला मी मुरली असं म्हणतो। तर अशा प्रकारे मला प्रथम वाटलं की परमपिता परमात्मा कोण, तर त्यांनी परिचयामध्ये सांगितलं त्या ठिकाणी एक त्रिमूर्तीचं चित्र होतं आणि ते आजोबाचं चित्र होतं की ज्याच्यामध्ये ब्रह्मा होते, विष्णू होते, शंकरही होते आणि त्याच्या वर मात्र एक ज्योती स्वरूप असं एक स्वरूप होतं आणि तो म्हणजे परमपिता परमात्मा आहे असं इस्माईल भाईंनी सांगितलं। आणि आज ते परमपिता परमात्मा या ब्रह्माच्या देहामध्ये येतात। तर त्या ब्रह्माचा फोटो पाहिल्याबरोबर मी म्हटलं हे तर एक सामान्य वृद्ध ग्रहस्थ दिसतात आणि यांना तर यांनी प्रजापिता ब्रह्मा संबोधलेला आहे। तर मी म्हटलं जीवनामध्ये ही फार मोठी संधी आहे की आपण ब्रह्मा विष्णू महेश यांना तर फक्त यांचं महत्व ऐकलेलं आहे, यांच्या पुढे देवता म्हणून आपण विनम्र होतो, परंतु प्रत्यक्ष त्यांची भेट होणं हा तर फार मोठा विलक्षण योगायोग असेल। मी तसं ईश्वरी ज्ञानाचा कोर्स घेत होतो, तर तो कोर्स घेताना एक एक सृष्टीच्या चक्राच्या गुह्यगतीचं उकलन होत होतं की सृष्टी चक्र म्हणजे काय आहे, सतयुग म्हणजे काय, त्रेता म्हणजे काय, द्वापार म्हणजे काय, कलियुग म्हणजे काय। आणि आता कलियुग आणि सत्ययुगाचं संगम युग चाललेलं आहे, त्याचंही मोठं आकर्षण वाटलं। आणि मग हे सर्व ज्ञान ऐकून झाल्यानंतर नुकताच आमच्या ठिकाणी योग आला होता की माउंट अबूला जाण्यासाठी आमची पार्टी आलेली होती, पार्टी तयार झालेली होती आणि माउंट अबूवरनं परमिशन आलं होतं की तुम्ही बाबांना भेटायला येऊ शकता। तर मी आदल्या दिवशी आमचे टीचर जे इस्माईल भाई होते त्यांना सांगितलं की मला बाबांना भेटायला मधुबनला यायचं। तर ते म्हटले अभी तो आप बहुत छोटे हो, अभी आप नहीं जा सकते, अगले साल आप जाएंगे। तो मैंने कहा इतना साल तो मैं रुक नहीं सकता हूँ, अभी इतना समय रुका हूँ और मुझे तो बाबा को मिलने का ही है। और मेरी जिद देख करके फिर उन्होंने कहा भले आप घर से पूछ के आओ। आता घरचे जी लोक होती आमच्या माताजी किंवा पिताजी त्यांनी मला लवकर गाव सोडून जाण्याची सुद्धा कधी परवानगी दिली नाही, तालुक्याच्या बाहेरही कधी मला जात आलं नाही आणि मला एकदम दोन तीन राज्य पार करून तिकडे राजस्थान मध्ये जायचं तर त्यांनी कधीच परमिशन दिलं नसतं। म्हणून मी पुण्याला जायचं असं सांगून मी आमच्या एक पाटील भाईंना घेऊन घरी गेलो, म्हटलं यांच्या घरी पुण्याला जायचंय आणि कस तरी परमिशन काढलं। तर मला काय एक हाफ पॅन्ट होती, हाफ शर्ट होता, बाकी काही दुसरं नव्हतंच आणि एका पिशवीत काही थोडेसे कपडे घालून मी पटकन 10 मिनिटात हजर झालो। आणि मग ज्या वेळेला मी मधुबनला निघालो तर त्या वेळेला त्यांचा असा समज होता की यांना पुण्यामध्ये नेऊन थोडस समजून सांगू आणि पुन्हा नारायणगावला पाठवून देऊ, तिथे जानकी जादी होत्या त्यांची भेट घालून देऊन पाठवून देऊ। मग मला पुन्हा सेंटरवर नेलं, मला फार बरं वाटलं। मग दादींची मुलाकात झाली आणि नंतर स्टेशनवर जाताना ते म्हटले अभी आप नारायणगाव को जाओ और हम लोग अभी मधुबन जा रहे। मैं बोला ऐसे कैसे होगा, तो बोले आप तो अभी बाबा से मिले हो, दादी से मिले माना बाबा से मिले। मैं बोला ये तो दादी है, बाबा नहीं है, मुझे बाबा को मिलने का है। अशा प्रकारे मी त्यांच्या मागेच लागलो आणि मग त्यांच्या बरोबर माझाही नंबर लागला आणि आम्ही मधुबनच्या दिशेने निघालो। आणि अशा प्रकारे मधुबनचा घाट ज्या वेळेला आम्ही चढत होतो तो आरावलीचा घाट एक एक वळण घेत असताना मला बाबाच बाबा दिसत होते आणि पहा बाबा कसे उंच शिखरावर आलेले आहेत, आबूच्या पहाडावर बाबा आलेले आहेत असं मला मोठं आकर्षण होतं। आणि मधुबनच्या गेटमध्ये आल्याबरोबर तिथे गेट पाहिल्याबरोबर गाडी उतरताना गाडीतनं उतरताना मी म्हटलं यही स्वर्ग का गेट है आणि हे स्वर्गाचं गेट आहे असं म्हणून आम्ही आत गेलो। आणि आत गेल्याबरोबर सर्व श्वेत रंग दिलेल्या त्या इमारती वगैरे होत्या आणि हे पाहिल्यानंतर खरोखर मधुबन किती सुंदर आहे, आपण एक नवीन दुनियेमध्ये आलेलो आहोत असा एक भास मनाला झाला। आणि ते झाल्याबरोबर तिथे आमची व्यवस्था नुकतंच ते एरोप्लेन भवन बनवलं होतं आणि बाबांनी अगोदर त्या दीदीला भोरी दीदीला सांगून ठेवलं होतं की नारायणराव की पार्टी आएगी तो उनको एरोप्लेन में भेज देना. तर ती आल्या बरोबर आम्हाला चौकामध्ये तिने सांगितलं आप नारायणगाव से आहे. अच्छा बहुत अच्छी बात है आपको तो बाबा ने एरोप्लेन में रहने को बोला है. अच्छा मी म्हटलं एरोप्लेन में रहने को बोला है आजूबाजूला मी पाहिलं का एरोप्लेन काही दिसे ना. मी म्हटलं एरोप्लेन हे तो बिल्डिंगचा नाम आहे. मी म्हटलं इथे तर बिल्डिंगचं नाव एरोप्लेन आहे. आम्ही घाई घाई त्या बिल्डिंग मध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर पटकन तयार होऊन एक आकर्षण होतं की बाबांना भेटायचंय म्हणून. आणि म्हणून आम्ही बाबांच्या झोपडीकडे गेलो. तर बाबा झोपडीमध्ये बसलेले होते आणि त्या झोपडीच्या जवळ गेल्यावर मला एवढं प्रचंड आकर्षण झालं की बाबांना पाहिल्याबरोबर मी आमच्या पार्टीत सर्वात प्रथम धावत गेलो आणि बाबाच्या गोदमध्ये जाऊन बसलो. आणि बाबाच्या गोदमध्ये जाऊन बसल्यानंतर बाबाही फार खुश झाले. अशी मिठी बाबांना मारली आणि मी कुठे आहे काय आहे हे काहीही मला भान राहिलं नाही. देहाचं सुद्धा भान राहिलं नाही आणि बाबाकडे इतक्या आकर्षणाने मी पाहत होतो की जन्म जन्मांतरची जी आशा आकांक्षा होती ती आकांक्षा आज माझी पूर्ण झालेली आहे. एकदम अतिइंद्रिय सुख आपल्याला मिळालेलं आहे असं वाटलं. आणि मग बाबांची दृष्टी घेत असताना बाबांनी पाठीवर हात ठोपटला आणि सांगितलं की बच्चे का वर्तमान और भविष्य दोनों भी महान है. आणि असं वरदान मिळाल्याबरोबर इतका काही आनंद झाला की विचारता सोय नाही. मग बाबाने जवळ असलेली टोली घेतली आणि ती आमच्या मुखामध्ये घातली आणि ती परमात्माच्या स्वयं ब्रह्माच्या हाताने ती टोली खात असताना बाबांची दृष्टी घेत असताना इतका आनंद झाला की जन्म जन्मांतरीची आत्म्याची जी प्यास होती जी तहान होती ती आध्यात्मिक तहान पूर्णपणे शमलेली होती. आणि अशा प्रकारे बाबांचं सुंदर असं मिलन झालं. आणि हे मिलन होत असताना बाबांनी टोली दिल्यावर प्रश्न विचारला की हा बच्चे आज कभी यहां आए थे. तो हमने कहा हाँ बाबा आए थे. तो बाबा ने पूछा कब आए थे. तो कहा 5000 साल पहले आए थे. मग बाबा ने विचारलं यही ड्रेस था. मग मात्र मी ड्रेस पाहू लागलो आणि म्हटलं हा बाबा यही ड्रेस था. तर बाबा ने कहा बच्चा अच्छा हुशार है. अशा प्रकारे ते बाबांचं मिलन झालं. सर्व पार्टीचंही मिलन झालं आणि नंतर मग आम्ही मधुबन मध्ये प्रवेश केला. तर मधुबन मध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर भंडाऱ्यामध्ये आम्ही गेलो. भंडाऱ्याचं मोठं आकर्षण होतं. तर सर्व पार्टी भंडाऱ्यामध्ये गेल्यानंतर आमच्या पार्टीमध्ये इस्माईल भाई किंवा कासम भाई युनुस भाई असे मुस्लिम भाई होते आणि ते भंडाऱ्यामध्ये त्या दीदीने तिच्या पाहिल्यानंतर ती दादी आमच्याकडे पाहू लागली. आणि इस्माईल भाई वगैरे दाढी वगैरे ठेवलेले होते. कासम भाई वगैरे ती गोंड्याची टोपी त्यांनी घातलेली होती. तर हे सर्व पाहिल्यानंतर त्या दादीला तिथल्या संकल्प आला की हे मुस्लिम लोक आहेत आणि हे खुशाल या भंडाऱ्यामध्ये आलेले आहेत. तर असा थोडासा त्यांना संकल्प आला आणि आम्हाला तर फार आनंद होता की हे बाबाचा ब्रह्माचा भंडारा आहे. मग आम्ही चांगलं फिरत होतो इकडे तिकडे सर्व ठिकाणी जात होतो. परंतु तिथे असलेल्या दोन बहिणींना असा संकल्प आला आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या कमरेमध्ये वगैरे निघून गेलो. आणि हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं की बाबांना भेटल्यानंतर बाबांनी सांगितलं की मधुबन का आज का जो भोजन है वो आज का भोजन नारायणगाव की पार्टी बनाएंगे. तर आम्हाला याचं काही रहस्य माहिती नव्हतं. मग आम्हाला इतका आनंद झाला की आज आपल्याला स्वतः सर्व मधुबनचं भोजन बनवण्याचा चान्स मिळालाय. मग काय केलं इस्माईल भाई तिकडे चावल बनवायला लागले, इकडे कासम भाई दाल बनवायला लागले, कुणी रोटी बनवू लागलं आणि सगळी पार्टी जी आहे सर्वच्या सर्व पार्टी मधुबनचं भोजन बनवत होती. आणि त्या बहिणी मात्र बाजूला बसून पाहत होत्या. कारण ही बाबांची ऑर्डर होती. ब्रह्माबाबांनी सांगितलं की यांनी आज भोजन बनवायचंय म्हणून. आणि मग असं भोजन सुंदर वगैरे बनवलं. त्या बहिणी आम्हाला डायरेक्शन द्यायचं आम्ही बनवायचं. असं सुंदर भोजन झाल्यानंतर ज्या वेळेला भोजन करण्याची वेळ आली त्यावेळेला बाबांनी काय सांगितलं की सरला दीदीला सांगितलं जाव नारायणगाव की पार्टी को बुला करके लाव. और बाबा चाहता है कि पार्टी के साथ हम भोजन करेंगे. आणि मग आम्हाला तिथे डायनिंग टेबल लावला गेला ज्या ठिकाणी आज डिस्पेन्सरी वगैरे आहे टोली ठेवतात तर त्या ठिकाणी डायनिंग टेबल लावला गेला आणि दादा त्या टेबलवर प्रथम बसलेले होते. आमच्या सर्वांच्या थाली त्या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि गरम गरम आम्ही बनवलेलं भोजन त्या ठिकाणी वाढलेलं होतं. आणि मी मला इतकं बाबांचं आकर्षण होतं की मी बाबांच्या जवळ जाऊन बसलेलो होतो त्यावेळेला ब्रह्माभोजन खायला. आणि एका बाजूने बाबांनी ब्रह्माभोजन खायला सुरुवात केली आणि मी काय झालो सर्वजण खात होते आणि मी बाबांना पाहण्यामध्येच खुश होतो. मला ते भोजन खायला पाहिजे वगैरे काही स्मृती नव्हती. बाबांनी मला हलवलं आणि सांगितलं बच्चे सुरू करो सुरू करो. तर इतकं ते सुरू करताना आनंद होता की आपण ब्रह्मा भोजन खात आहोत आणि ब्रह्माच्या बरोबर ब्रह्मा भोजन म्हटल्यावर एवढा आनंद होत होता. आणि तो एक एक घास आम्ही सर्वजण मोठ्या आनंदाने बाबाच्या बरोबर बसून ते ब्रह्मा भोजन करत होतो. आणि अशा प्रकारे आमचं ब्रह्मा भोजन झालं. आणि त्यानंतर काय झालं की पुन्हा दुसरा दिवस उगवला तर त्या दुसऱ्या दिवशी पुन्हा काय केलं की सरला दीदी आमच्या धावत आल्या आणि त्यांनी सांगितलं की चलो चलो आप सभी को बाबा बुला रहा है. म्हटलं कशासाठी बाबा बोलवतात. तर त्यावेळेला बाबांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की हे बच्चे आओ आओ बाबाच्या कमऱ्यामध्ये. स्वतः बाबा आम्ही पाहिलं तर स्वतः बाबा भोजन बनवत होते. ती जी रोटी आहे ते बेलण्याचं काम स्वतः बाबा करत होते. आणि मग बाबा स्वतः रोटी बनवतात. बाबा त्या भास्कर पाहिल्यावर आम्हाला तर काही आनंदाला आमच्या पारावर राहिलेला नाही. आम्ही घाई घाई बाबाच्या कमऱ्यामध्ये गेलो आणि बाबांनी काय केलं की एक एक बच्चाला बोलवलं आणि मानी आणि मक्खन जे आहे ते मानी मक्खन त्या रोटीमध्ये ते मक्खन वगैरे टाकून आणि एकेकाला आपल्या गोदमध्ये घेतलं आणि गोदमध्ये घेऊन बाबांनी एकेकाच्या मुखामध्ये ते मक्खन आणि मानी ही भरवली. आणि ती भरवत असताना असं वाटत होतं की तारामुखी पिलांच्या चिन्नी हळूस जेई गोठ्यात वासरांना त्या ताट ताट गाई. ते गाई गोठ्यात जसं वासरांना ताटतात तर त्यांच्यामध्ये एक मातृस्नेह आईचं वात्सल्य जसं असतं आणि चिन्नी जसे पिलांना चारा खाऊ घालते तशा प्रकारे वो बाप हम बच्चों को हमारे मुख में वो मानी और मक्खन खिला रहा था. तर अशा प्रकारे तो बेहदचा बाप आणि तो आज आम्हाला खाऊ घालत होता. तर आनंदाने अगदी आम्ही सर्व भरून गेलेलो होतो आणि हे सर्व बाबांचं भोजन खाऊ घातल्यानंतर भोजन खाऊ घालताना बाबांनी सांगितलं बाबांचे महावाक्य त्यावेळेला निघाले की अरे कल तो बच्चों ने बनाया हुआ भोजन बाबा ने खाया था और आज बाबा ने बनाया हुआ भोजन बच्चे खाएंगे और बच्चे खा रहे हैं. जो आज तो हिसाब पूरा हो गया. जो एक बाजूला हिसाब लावलेला जात होता याची आम्हाला काही कल्पना नव्हती. आणि ते ऐकायला त्या दोन बहिणी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. तो अच्छा सबक सिखाया. कैसे सबक सिखाया की ज्यांना तुम्ही भंडारात येण्याची पात्रता नाही असं ज्याला समजत होता अशा लोकांना बाबांनी नुसतं यायची परवानगी दिली नाही तर सगळं भोजन त्यांच्या हातामध्ये दिलं. त्यांना सगळं भोजन करायला लावलं आणि नुसतं भोजन करायला लावलं नाही तर त्यांनी बनवलेलं भोजन ब्रह्मा बाबांनी स्वतः स्वीकार केलं. स्वतः स्वीकार केलं एवढे बाबा थांबले नाही तर दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या कमऱ्यामध्ये बोलून आपल्या हाताने भोजन बनवलेलं ते त्यांच्या मुखामध्ये बाबांनी खाऊ घातलं. जे बाबामध्ये कुठलाही भेदभाव कमी जास्तपणा हा बिलकुलही नव्हता. कुठलाही धर्मभेद भाषाभेद जातीभेद हा कुठलाही नव्हता. सर्व बच्चे जे आहेत ते परमात्माला एक समान होते. आणि हा एवढा मोठा धडा जो आहे तो बाबांनी प्रत्यक्षामध्ये दिलेला होता. बाबा बच्चों के साथ फोटो निकालना चाहता है आणि तो फोटो स्वतः बाबांनी ऑफर देऊन बाबामध्ये उभे राहिले. आम्ही सर्वजण बाजूला उभे राहिलेलो होतो आणि बाबांनी तो फोटो घ्यायला लावला. तर प्रत्येक बाबाच्या कर्मामध्ये काय रहस्य असतं हे मला त्यावेळेला स्पष्ट झालं. दिल्लीचं प्युरिटी मॅगझिन जे आहे ते प्युरिटी मासिक आम्ही त्यावेळेला पाहिलं आणि आम्ही ते जो बाबांबरोबर काढलेला फोटो होता तो आमच्याकडनं हरवला गेल्यानंतर काही दिवसानंतर. परंतु ज्यावेळी 2004 जानेवारीची प्युरिटी आम्ही पाहिली तर त्या 2004 जानेवारीच्या प्युरिटीमध्ये साकार बाबांनी जो आमच्या बरोबर फोटो काढलेला होता तो फोटो छापून आलेला होता. आणि ते पाहिल्यानंतर मला धक्काच बसला की बाबांनी जे काही करून घेतलेलं आहे ते किती अमर आणि अविनाशी आहे. की ते 18 जानेवारीच्या वेळेला तो फोटोग्राफ सुद्धा पुन्हा जे हजारो प्रतिने प्युरिटीच्या हजारो प्रतिनिधी सगळ्या जगात जातात त्या सगळ्या जगामध्ये बाबांनी स्वतः ऑफर केलेला फोटो आपोआप गेलेला होता. म्हणजे बाबाच्या प्रत्येक कर्मामध्ये किती विशालता आणि बेहदपणा असते हाही एक अनुभव जीवनामध्ये आला. त्यानंतर बाबांनी काय सांगितलं की ईश्वरी पालना कशा प्रकारे असते. उगाच एवढ्या दीदी दादींनी आपलं संपूर्ण जीवन बाबासाठी समर्पित केलेलं नाहीये तर बाबाने सुद्धा त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट दिलेली आहे आणि ती कशी बाबा देतात. तर आमची पार्टी ज्यावेळेला पुन्हा बाबांना भेटायला गेली तर त्याच पिरियडमध्ये तो बाबाने सांगितलं आज क्या करेंगे, आज तो ये सारे बच्चे बाबा के साथ झुला झुलेंगे. आणि बाबांनी लगेच झुल्यावर एकेका बच्च्याला बसवलं, प्रत्येकाला फोटो घ्यायला लावले आणि बाबा प्रत्येकाबरोबर झुलत होते. झुलते झुलते बाबा कहते थे बच्चे याद है आप किसके साथ झुल रहे हो, किसके साथ झुल. तर रोमांच जे आहे अंधार असे रोमांच उघडायचे की श्रीकृष्णाची आत्मा, आपण श्रीकृष्णाचं फक्त चरित्र ऐकलेलं आहे की श्रीकृष्णाची आत्मा आज प्रजापिता ब्रह्माची आत्मा यांच्या बरोबर आपण झुल्यामध्ये झुलतोय. त्याच्यामध्ये सर्व शक्तिमान परमात्मा बसलेला आहे. अहो मेरा भाग्य क्या भाग्य को कहेंगे. अशा प्रकारे आपल्या भाग्याची सराहना सातत्याने होत होती आणि बाबा एकेका गोष्टीची जी पालना आहे ती एकेका गोष्टीची पालना देत होते. आता एक शेवटचा अनुभव सांगतो की परमात्मा पालना नावाची काय चीज असते. आम्ही सर्वजण झोपलेलो होतो रात्री 10 वाजता. तिथे सोजा राजकुमारी सोजा रात्रीचं गीत वाजायचं आणि सगळेजण बेडवर जाऊन झोपायचे. झोपण्यापूर्वी सुद्धा काय असायचं, प्रत्येकाला दुधाचा एक एक गरम गरम दुधाचा ग्लास दिला जायचा आणि तिथे मधुबनमध्ये आताच्या भंडाऱ्यामध्ये तिथे एक एक गरम दुधाचा ग्लास घ्यायचा. जेवण वगैरे झालेलं असायचं, रात्रीचा क्लास झालेला असायचा आणि अगदी सुंदर ते दूध पिताना आपल्या कमऱ्यामध्ये जायचं, रेकॉर्ड वाजलं झोपायचं. तर झोपल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला 10:30 दरम्यान एक 10-15 एक बहीण यायची आणि ती उदी घेऊन यायची, सुंदर असा वासही यायचा आणि ती बहीण येऊन सगळ्या कमऱ्यात फिरून पुन्हा ती बाहेर जाईल. तसं सुंदर उदीचा वास त्या ठिकाणी आलेला असायचा. झोपायला सुंदर वातावरण झालेलं होतं आणि आम्ही नुकतंच झोपायला सुरुवात केली तर त्यावेळेला बरोबर त्या कमऱ्यामधून बाबा आलेले. त्या धुपाच्या त्या धुराच्या प्रवाहामध्येच बाबा पण आले. जसे सूक्ष्मातूंमधून बाबा येत आहे अशा प्रकारचं आम्ही होतोही. एरोप्लेन उंच इमारतीमध्ये नवीन इमारत झालेली होती आणि बाबा येत आहेत तर असं इतकं जसं आपण स्वप्नात आहोत की सत्यामध्ये आहोत हेही समजत नव्हतं. मग बाबा आल्यानंतर प्रत्येकाच्या क्वाड जवळ जाऊन बाबा पाहिजे की बच्चे को नींद आई है, नींद आई है. तर काही जण झोपलेले होते, एक मला तर काही झोपत नव्हती त्या आनंद आणि खुशीमध्ये. मग ज्याला झोप लागली नाही तसे आणखी एक भाई होते तर बाबांनी कहा बच्चे नींद आ रही है, नींद आ रही है, नींद नाही आहे, कुछ सर दुखता है, पेट में तकलीफ है. जे झोपताना सुद्धा मुलांना व्यवस्थित झोप लागलेली आहे किंवा नाही याची काळजी सुद्धा बाबा घेत होते. म्हणजे नुसतं तुम्हाला राहण्याची झोपण्याची खाण्याचीच नाही तर झोपण्याची सुद्धा काळजी बाबा घेत होते. म्हणजे अशा प्रकारे एक अनोखी ईश्वरीय पालना जी आहे ती अनोखी ईश्वरीय पालना त्या ठिकाणी बाबा देत होते आणि ती पालना आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. एक छोटासा फक्त मुरलीच्या वेळेचा अनुभव सांगतो की मी मुरलीमध्ये ऐकून ठेवलेलं होतं की आम्हाला या अंतिम 84 जन्म आहे आणि आपली आत्मा काळी तमोप्रधान झालेली आहे. या तमोप्रधान आत्म्याला आता सतप्रधान बनायचं आहे. तर आपला अंतिम जन्म आहे, आपली पतित विकारी आत्मा आहे. तर मी मग विचार केला की बा आपली तमोप्रधान आत्मा आहे, माझ्या बरोबर जे आलेले आहेत 2-2, 3-3 वर्ष झाले यांची आत्मा बरीच शुद्ध झालेली आहे, त्यातले त्यात मला फक्त 5-6 दिवस झाले. माझी आत्मा जास्त काळी आहे, तमोप्रधान आहे. तुम्हाला माहिती होती एक वाक्य होतं की अगर कोई तमोप्रधान इस सभा में आकर के बैठता है तो उसका इंद्र सभा में वो पत्थर बन जाता है. तर त्या मुरलीच्या हॉलमध्ये इष्टी हॉलमध्ये आम्ही बसल्यानंतर बाबा यायला थोडा वेळ होता आणि तोपर्यंत रेकॉर्ड वगैरे चालू होतं. तर ते ज्या वेळेला आता ती बहीण उठून गेली आणि बाबा येणार होते, यायला 5-6 मिनिट वेळ होता, तर त्या वेळात मला छातीत थोडस धडधड झालं. मी म्हटलं की हे सगळे पावन आत्मे आहेत, माझी आत्मा पतीत हे फक्त 4-5 दिवस मला झालेले आहेत, तर एखाद्या वेळेस जर इथे दगड वगैरे झालो तर मोठा प्रश्न निर्माण होईल. नाही दगड झालं आणि बाबाने मुरली जर चालवली नाही तर काय होईल? पण बाबाला कळेल की एक पतित आत्मा येऊन बसलेली आहे. तर मग म्हटलं आता काय होईल, काय करावं मला समजेना. तेवढ्यात बाबा आले. बाबा आले आणि आसनावर येऊन बसले. बाबा आसनावर येऊन बसले, खरं बाबा योग करत होते, दृष्टी देत होते. असं त्यानंतर 2 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट झाले, 7 मिनिट झाले, आता काही बाबा मुरली सुरू करेना. त्यावेळेला मग मात्र मी घाबरून गेलो. मी म्हटलं आपण पतित आत्मा आलेलो आहोत, आज जर मुरली चालली नाही तर सगळीकडे कळेल किंवा पतित आत्मा आल्यामुळे मुरली चालली नाही, अजून काही बाबा मुरली चालू करत नाही. म्हणून मी सहज मागे वळून पाहिलं तर बरीच सभा बसलेली होती, पळून जायला सुद्धा काही चान्स नव्हता. आता काय करावं अशा अवस्थेमध्ये मी होतो. तर त्याबरोबर लगेच बाबांनी 2 मिनिटांनंतर म्हटलं की ओम शांती, आणि ओम शांती म्हटल्यावर मला जरा बरं वाटलं. त्यानंतर पुन्हा 2 मिनिटं बाबा थांबले, मग मात्र मला थोडीशी आणखी भीती वाटली. आता ओम शांतीवरच संपतं की काय? पण तसं नव्हतं. पुन्हा 5 मिनिटांनी बाबाने मीठे मीठे रुहानी बच्चे बाप बैठ बच्चों को समजाते अशी सुरुवात केली. आणि त्यावेळेला वाटलं की बरं झालं, आपणही काहीतरी आहे, आपल्यामध्ये काहीतरी पवित्रपणा आहे. तर अशा प्रकारे नंतर मग बाबाची जी वाणी होती, ज्याला ब्रह्मज्ञान आपण म्हणतो, मी बुद्धीमध्ये स्मरायचा की ज्याला ब्रह्मज्ञान आपण म्हणतो, ते ब्रह्मज्ञान आज आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि बाबांच्या मागे त्रिमूर्तीचं चित्र होतं, भलं मोठं उंच भिंती एवढं चित्र होतं, त्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि वर शिव बाबा. तर मी सारखं त्या चित्राकडे पाहायचं. मी म्हणायचं ब्रह्मा विष्णू आणि शंकर. मी असलो विष्णूला तर काही आपण भेटू शकत नाही आणि शंकरालाही काही भेटता येणार नाही, आणि ब्रह्मा जे आहेत अहो साक्षात आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपण ब्रह्मदेवाच्या समोर बसलेला आहोत. तर हा जो आनंद आहे तो अपरिमित असा आनंद तो त्या ठिकाणी आम्ही उपभोगत.
दररोज सकाळी ETV वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवनमूल्य, आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन. प्रस्तुती ब्रह्माकुमारी.